नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागावरवी राजश्री कामत तुमकां प्रादेशीक खबरो दिता. ह्यो आसात काय मुखेल खबरो. गोंय उद्देग संचालनालय आनी सीआयआय हांच्या जोडपालवान 11 एप्रिलाक म्हणजेत वेपारी आनी उद्देजकांची खासा बसका आयोजीत केल्या. उच्च न्यायालयाच्या आदेशा प्रमाण बेकायदेशीर बांदकामा आड कारवाय जातली देखून सरकार कारवाय करचे पयली संबंधितांनी बेकायदेशीर रितीन बांदिल्ली बांदकामां काडून उडोवची अशें मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी मागलां. गोंय उजो पालोवपी आनी आपत्कालीन सेवा संचालनालय 14 एप्रिलाक राष्ट्रीय उजो पालोवपी सेवा दीस मनयतले. राष्ट्रीय नमुनो सर्वेक्षण संघटना एनएसएसओच्या 78व्या 89व्या फेरयेच्या निरीक्षणाविशी चर्चा करपाक आज आनी फाल्यां गोंय विद्यापीठात 18वो राष्ट्रीय परिसंवाद सुरू आसा. खारफुटीचो एक खासा अहवाल तयार जातलो अशी माहिती मंत्री विश्वजीत राणे हांणी दिल्या. आता पुराय खबरो. गोंय उद्देग संचालनालय आनी कॉन्फिडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री म्हळ्यार सीआयआय हांच्या जोडपालवान 11 एप्रिलाक म्हणजे ताज विवांत हॉटेलांत वेपारी आनी उद्देजकांची खासा बसका आयोजीत केल्या. गोंयांत आशिल्ल्या उद्देजकांच्या उत्पादनाक मार्केट मेळचे तशेंच मल्टीनॅशनल कंपनीक लागपी वस्तूंची मागणे प्रमाण गोंयच्या कंपन्यांची निर्मिती जावची, गोंयचे उद्देगमळ घटमूट जावचो म्हणून ह्या कार्यावळीचे आयोजन केला अशी माहिती उद्देग खात्याचे सचिव सुनील अंजीपक्का हांणी दिल्या. ते पणजे घेतिल्ल्या पत्रकार परिशदेंत उलयताले. ह्या वेळार सीआयआय गोंय फांट्याचे उपाध्यक्ष महेंद्र वाणी तशेंच गोंय उद्देग संचालक अश्विन हजर आशिल्ले. ह्या कार्यावळीच्या उक्तावण सुवाळ्याक मुखेल सोयरे म्हणून मुखेलमंत्री प्रमोद सावंत आसतले, जाल्यार मानाचे सोयरे म्हणून उद्देग मंत्री माविन गुदिन्हो आसतले. आनी ह्या फुडें दर म्हयन्याक उद्देजकांची अशी बसका आयोजीत करतले अशी माहिती अंजीपक्का हांणी ह्या वेळार दिली. राज्यांतली अनाधिकृत बांदकामांक कायदेशीर करपा खातीर नव्यो अध्यादेश चालीक लावपाचो विचार सुरू आसा. उच्च न्यायालयाच्या आदेशा प्रमाण बेकायदेशीर बांदकामां आड कारवाय जातली. ताका लागून रस्त्याचेर महामार्गाचेर बेकायदेशीर रितीन बांदिल्ली बांदकामां लोकांनी स्वताच काडून उडोवची अशें आवाहन मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी केलां. बेकायदेशीर बांदकामां संबंधी उच्च न्यायालयान दिल्ल्या आदेशा उपरांत मंगळारा मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी मंत्री आमदार तशेंच संबंधीत खात्याच्या अधिकाऱ्या वांगडा उंचेल्या पांवड्यावेली बसका घेतली. अनधिकृत बांदकामाचे नियमीतकरण करपा सयत बेकायदेशीर बांदकामाविशी ह्या बसकेत चर्चा जाली. बसके उपरांत पत्रकारांकडे उलयतना मुख्यमंत्र्यांनी सांगले की राज्यात अनधिकृत बांदकामां नियमीत करपा खातीर सरकार यत्न करता. हे खातीर आता सरकार नवो अध्यादेश जारी करपाचो विचार करता. पूण न्यायालयाच्या आदेशा प्रमाण बेकायदेशीर रितीन बांदिल्ली बांदकामां मोडून उडोवपाचो निर्णय सरकारान घेतला देखून सरकारान कारवाय करचे पयली संबंधितांनी रस्त्याचेर वा महामार्गाचेर बेकायदेशीर रितीन बांदिल्ली बांदकामां काडून उडोवची असो सल्लो तांणी दिलो. दिवचल नगरपालिकेक उदरगतीच्या बाबतींत गोंयातली एक आदर्श नगरपालिका करपाचो आपलो हावीस आसा आनी हे खातीर पालिका वाठारांतल्या सगळ्या लोकांनी आनी नागरिकांनी दिवचल पालिकेक सहकार्य करपाक जाय अशें मत दिवचलचे नगराध्यक्ष विजयकुमार नाटेकार हांणी उक्तायलां. नगराध्यक्ष नाटेकार हांणी सांगले की नगराध्यक्ष म्हणून दिवचल नगरपालिकेच्या सर्वांगीण उदरगती खातीर आपूण बांदील आसा. दिवचल नगरपालिका वाठाराच्या उदरगतीची विंगड विंगड विकासकामांच्या विशीं दिवचलचे आमदार डॉ चंद्रकांत शेटये हांचे आमकां बरे तरेन मार्गदर्शन मेळटा आनी ताकाच लागून उदक, वीज, रस्ते तशेंच हेर मुळावे सुविधा पालिका वाठारांतल्या लोकांक दिवन दिवचल नगरपालिकेक गोंयांतली एक आदर्श नगरपालिका करपा खातीर सगळ्या नागरिकांनी पालिकेक सहकार्य करपाक जाय अशें नगराध्यक्ष नाटेकार हांणी सांगले. उजो पालोवपी दळ आनी आपत्कालीन सेवा संचालनालय सोमारा 14 एप्रिलाक राष्ट्रीय उजो पालोवपी सेवा दीस मनयतले. उपरांत 14 ते 20 एप्रील मेरेन उजो पालोवपी सुरक्षीतताय सप्तक मनयतले. ह्या वर्सुकी कार्यावळीत सेवा दिताना मरण आयिल्ल्या जवानांक श्रद्धांजली ओंपतले. उजो पालोवपाचे कामा वेळार सुरक्षतेविशी जागृताय आनी प्रतिबंधात्मक उपायांचेर ह्या कार्यावळीत भर दितात. 1944 वर्सा जाल्ल्या मुंबय गोदी स्फोटा उपरांत राष्ट्रीय उजो पालोवपी सेवा दीस मनोवपाक सुरवात जाली. उजो पालोवपी सर्त, उजो पालोवपाची जागृताय मोहीम, उजो पालोवपाची आनी इलेक्ट्रॉनिक माध्यमांतल्यान आपत्ती आडावपाचे निर्देश, शहीद उजो पालोवपी दळांच्या जवानांक श्रद्धांजली, प्रश्नमाची सर्त, रक्तदान शिबीर, गोवा फायर रन 2025 अशे वेगवेगळे उपक्रम उजो पालोवपी सुरक्षेच्या सप्तकात आयोजित करतले. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेळान आयकतात.
भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयान संसारीक ऑडिओ व्हिज्युअल आणि मनरिजवण शिखर परिषद म्हणजे वेव्ज 2025 आयोजित केल्या. ॲनिमेशन, गेमिंग, स्पोर्ट्स, कॉमिक्स, फिल्म मेकिंग अशा साबार आव्हानांनी तुमच्या प्रतिभेचे प्रदर्शन करपाची संद साधपाक क्रिएट इन इंडिया चॅलेंज वरवीं या उपक्रमात वाटेकार जाव येता. अधिक माहिती खातीर www.wavesindia.org या संकेतस्थळाक मुजरत भेट दियात.
आकाशवाणी पणजी आता मुखावेल्यो खबरो. राष्ट्रीय नमुनो सर्वेक्षण संघटना म्हळ्यार एनएसएसओच्या 78व्या 89व्या फेरयेच्या निरीक्षणाविशी चर्चा करपा खातीर आज आनी फाल्यां गोंय विद्यापीठात 18वो राष्ट्रीय परिसंवाद सुरू आसा. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय म्हळ्यार एनएसओ, सांख्यिकी आनी कार्यावळ अंमलबजावणी मंत्रालय म्हळ्यार एमओएसपीआय आनी गोंय विद्यापीठ हांणी आयोजीत हें केलां. एनएसएसओ अंदू 75 वर्सां पुराय करता. भारताचे धोरणात्मक निर्णय आनी रणनिती तयार करपाक हो एक मुखेल घटक. एनएसएस हे सांख्यिकी पद्दतींतले एक जागतीक मॉडेल. ह्या वेळार उलयतना एनएसएसचे महासंचालक गीत सिंग राठोड हांणी म्हळें की आमी नव्या तंत्रज्ञानाक विंगायला आमच्या सर्वेक्षणाची व्याप्ती वाढयल्या आणि अचूकता विश्वास पात्रताय आणि वेळार अंतर्दृष्टी सुनिश्चित करपा खातीर आमच्या पद्धतीत सुधारणा केल्या असे त्यांनी सांगले.
Become a global model in statistical practices. We cover critical area of socio-economic landscape. They offer valuable insights into consumption patterns, industrial dynamics, informal enterprises, and the role of traditional system of medicine. We are also preparing to launch two important surveys, the domestic tourism survey and the national household travel survey in July 2025.
ह्या वेळार उलयतना गोय विद्यापीठाचे कुलगुरू प्रोफेसर हरिलाल मेनन हांणी उपग्रह डेटाचो प्रभावीपणान कसो उपेग करून नुस्तेमारी वळोवपा खातीर संभाव्य नुस्तेमारी वाठार वळखुपाक मेळटा ते सोदून काडपाचो विद्यापीठ यत्न करता अशें सांगले. गोंयची 25% लोकसंख्या नुस्तेमारी क्षेत्राचेर आदारून आसा. गोवा विद्यापीठ बेगीनूच एक एप तयार करतले जाका लागून नुस्तेमारांक चडांत चड नुस्तेमारी खंय मेळूं येता ते थारावपाक मजत जातली.
We are 25% of the people in Goa depending on fishery related activities. Now to identify which area you get maximum fish, how we can do the research which we carry out in the laboratory, how we can have an approach of lab to land, and now we are coming out with an app wherein that app will be installed on any handset of a fisherman and he only have to have a GPS so that all the satellite images will be there on the website of start from here, app has all those details and then they will be shown that this is the place where you have to go to get the maximum catch.
गोयात अशिली खारफुटी वाटपा खातीर पर्यावरण खात्यान कडक पावलं उभारल्यात. खारफुटी म्हळ्यारूच मॅनग्रूव्स पर्यावरण आणि दर्यादेग घटमूट दवरपाक मजत करता. रान खात्याक PCCF खाला राज्यभरातल्या सुमार 3,500 मॅनग्रोव संबंधित सर्वेक्षण क्रमांकाचे सविस्तर सर्वेक्षण करून तांकां संरक्षित वाठार म्हणून आरक्षित करपाक आपणे आदेश दिला अशी माहिती रान खात्याचे मंत्री विश्वजीत राणे हांणी दिल्या. ह्या सर्वेक्षणावरवी खारफुटीचो एक खासा अहवाल तयार जातलो अशी माहिती मंत्री विश्वजीत राणे हांणी दिली. तशेंच खारफुटी आशिल्ल्या वाठारांनी खंयचीच अतिक्रमण वा अनधिकृत बांदकामां सोसून घेवचे ना अशा करप्यांचेर खर कारवाय जातली अशी शिटकावणी मंत्री राणे हांणी दिल्या. गोंयचे पंढरपूर म्हणून फामाद आशिल्ल्या विठ्ठलापूर साखळे हांगा श्री विठ्ठल मंदिरात चैत्र उत्सवा निमतान 6 दीस देवळांत विंगड विंगड धार्मीक तशेंच सांस्कृतीक कारवायांचे आयोजन केलां. चैत्र उत्सवाच्या निमतान विठ्ठलापूर साखळेच्या श्री विठ्ठल मंदिरात सकाळी धार्मिक विधी पूजापाठ तीर्थप्रसाद कीर्तन प्रवचन ह्या सारख्यो कार्यावळी आयोजित केल्यात. आयतारा दीस फातोडेर 5 वरांचेर गोंयचो फामाद पारंपारीक वीरभद्र सुवाळो जातलो. उपरांत राणी परिवारा वतीन आनी मानकारांच्या वतीन रथोत्सव जाले उपरांत चैत्रोत्सवाची सांगता जातली. दक्षिण गोंय जिल्हा न्यायदंडाधिकाऱ्यान रस्त्या कुशीक वा हेर भौशीक जाग्याचेर उडयल्ल्या वा सोडून दिल्ल्या वाहनांच्या मालकांक वाहनाविशी कसले आपले दावे आसल्यार ते पुराव्यासयत उपजिल्लोधिकारी मडगांव साश्ट आनी उपजिल्लोधिकारी मुरगांव हांच्या कचेरेंत 6 महिन्याच्या काळा भितर सादर करपाची नोटीस दिल्या. जर दिल्ल्या मुजतीत आक्षेप वा दावे आयले ना जाल्यार सरकार वाहनां जप्त करतले आनी अशा वाहनांची भौशीक पावणी करून विलो लायतले. उपरांत आयिल्ले कसलेच दावे स्विकारचे ना. नोंद केल्ल्या अशा वाहनांची वळेरी उपजिल्लोधिकारी मडगांव साश्ट आनी उपजिल्लोधिकारी मुरगांव हांच्या कचेरेंत उपलब्ध आसा. राज्यातल्या शेतकी क्षेत्राचे अर्थवेवस्थेक म्हत्वाचे योगदान आसा. हाका लागून रोजगार येणावळ मेळटा आनी आर्थिक उदरगतीक चालना मेळटा. खास करून गांवगिऱ्या वाठारांनी अशे धर्मोदराचे तरणाटे पुरोगामी शेतकार वरद सामंत हांणी सांगले. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशाप्रमाण स्वयंपूर्ण गोंय कार्यावळी खाला तालुका नोडल अधिकारी आणि स्वयंपूर्ण मित्र आणि वरद सावंत यांच्या शेताक भेट देऊन सावंत आणि आपल्या शेतात वापरिल्या शेती पद्धतीचो आणि तंत्रगिन्यानाचो अभ्यास केला. हाका लागून हे शेतकऱ्यांक माहिती आणि गिन्यान पावपाक मदत जातली जाका लागून त्यांना शेतवळी वाढवपाचे प्रभावी मार्ग आपणावपाक मेळटले आणि राज्यात शेतकीक चालना मेळटली. व तरणाटो वरद सावंत आपल्या कोबीच्या शेतात अग्रणी असा. वाणिज्य पदवीधर वरद गाजर टोमॅटो भिंडी खरबूज हांची लागवड करता आणि त्याची भाजी 90% सेंद्रिय असता. पणजे वेधशाळेत नोंद केल्या त्याप्रमाणे पणजेत कमाल तापमान 34.3 डिग्री सेल्सियस नोंद झाला तर किमान तापमान 24 डिग्री सेल्सियस आणि हवेतली आर्द्रता 79% नोंद झाल्या. राज्यात फुडले 4 दीस हवामान वाताळ असले तरी काय सुवातींनी आणि दुर्गम वाठारांनी दमट उष्ण तापमान असू येता आणि गडगड मारून पाऊस पडू येता. वारे वराक 45 ते 50 किलोमीटर वेगान व्हावतले देखून 11 तारीख म्हणसर नुस्तेमारांनी खोल दर्यात वच्चे न्हय अशी शिटकावणी वेधशाळेन दिल्या. आणि आता खबरो सोपोवच्या पहिली परतून एक फावट काय मुखेल खबरो. गोंय उद्देग संचालनालय आणि CII यांच्या जोडपालवान 11 एप्रिलाक पणजेत व्यापारी आणि उद्योजकांची खासा बसका आयोजित केल्या. उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाण बेकायदेशीर बांधकामा आड कारवाय जातली देखून सरकारान कारवाय करचे पहिली संबंधितांनी बेकायदेशीर रितीन बांधिल्ली बांधकामां काढून उडोवची असे मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी मागला. गोंय उजो पालोवपी आनी आपत्कालीन सेवा संचालनालय 14 एप्रिलाक राष्ट्रीय उजो पालोवपी सेवा दीस मनयतले. खारफुटीचो एक खासा अहवाल तयार जातलो अशी माहिती मंत्री विश्वजीत राणे हांणी दिल्या. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो. आमच्या मुखावेले प्रादेशीक खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले फाल्यां सकाळच्या 7:25 वरांचेर. नमस्कार.